नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लीत भारताच्या फुडाराची बुन्याद म्हण भुरग्यांचो भोवमान करपी वीर बाल दीस उत्सवात वांटो घेतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज नवी दिल्लीत 7 वर्गातल्या अपवादात्मक कामगिरी खातीर 17 भुरग्यांक प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार भेटयतल्यो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां स्वामित्व येवजणेखाला 50 लाखां परस चड मालमत्ता कार्डां वाटतले. भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष आनी केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा हांच्या नवी दिल्लीतल्या राबित्या घरा राष्ट्रीय लोकशाय आघाडी एनडीए फुडाऱ्यांची काल बसका जाली. कर्मचारी भविष्य निधी संघटनेन अंदु ऑक्टोबरात 13,41,000 वांगड्यांची वाढ नोंद केल्या. भारतीय हवामान खात्यान आयज मेरेन हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू काश्मीर आनी लडाखातल्या कांय वाठारांनी शियेच्या ल्हारांचो अदमास उक्तायला. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लीतल्या भारत मंडपमात भारताच्या फुडाराची बुन्याद म्हण भुरग्यांचो भोवमान करपी वीर बाल दीस ह्या देशभरातल्या उत्सवात वांटो घेतले. तशेंच ह्या निमतान ते मेळाव्यांक मार्गदर्शन करतले. साहिबजादे गुरु गोविंद सिंगांच्या पुतांच्या धैर्याक आणि न्याया खातीर केल्ल्या सोदाक आर्गा ओपपा खातीर 2022 वर्सा प्रधानमंत्री मोदी हांणी 26 डिसेंबर वीर बाल दीस म्हूण मनयतले अशें जाहीर केल्लें. ह्या दिसा निमतान तरणाट्या मनांक पोसवण दिवप, सृजनशीलताय वाडोवप आनी विकसीत भारताच्या दृश्टीकोनात प्रेरणा दिवपी योगदान हांचेर भर दिला. ह्या निमतान प्रधानमंत्री सुपोषित ग्रामपंचायत अभियान सुरू करतले. पोषणा संबंधित सेवांची अंमलबजावणी घटमूट करून आणि सक्रिय समुदाय सहभागाची खात्री करून पोषण परिणाम सुधारपाचो तांचो हेत असा. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार पुरस्कृत आणि मानेस्त हांच्या वांगडा सुमार 3,500 भुरगीं ह्या कार्यावळीक हाजीर रावतली. तशेंच तरणाट्या मनांक गुंतोवपा खातीर वीर बाल दिसाच्या म्हत्वाविशी जागृताय वाडोवपा खातीर आणि राष्ट्राविशी धैर्य आणि समर्पणाची संस्कृताय वाडोवपा खातीर राष्ट्रभरात वेगवेगळे उपक्रम चलयतले. माय गोव्ह आणि माय भारत पोर्टलावरवी परस्पर प्रस्नमाची सयत ऑनलाईन सर्तींची माळ घडोवन हाडटले. कथा सांगप, सृजनशील लेखन, पोस्टर तयार करप आणि हेरासयत मनोरंजक कार्यावळी शाळांनी, बालसंरक्षण संस्थांनी आणि अंगणवाडी केंद्रांनी हातात घेतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज नवी दिल्लीत 7 वर्गातल्या अपवादात्मक कामगिरी खातीर 17 भुरग्यांक प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार भेटयतल्यो. भुरगीं 14 राज्यां आनी केंद्रशासित प्रदेशांतल्यान येतात. कला आनी संस्कृताय, शौर्य, नवनिर्माण, विज्ञान आनी तंत्रज्ञान, समाजसेवा, खेळ आनी पर्यावरण ह्या मळार मेळिल्ल्या कामगिरी खातीर सरकार भुरग्यांक बाल पुरस्कार भेटयता. दरेका पुरस्कार मेळोवप्याक पदक, प्रमाणपत्र आनी प्रशस्तीपत्रिका फावो जातली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां म्हळ्यार शुक्रारा स्वामित्व येवजणेखाला 50 लाखां परस चड मालमत्ता कार्डां वाडटले. मजगतीं प्रधानमंत्री मोदी ह्या येवजणेच्या लावार्थ्यां कडेनय संवाद सादतले. हे येवजणेखाला गांवांत रावपी दरेका मालमत्ता धारकाक हक्कांची नोंद दितले. स्वामित्व येवजणेवरवी जमनीच्या मालकांक तांच्या मालमत्तेचें मुद्राकरण करपाक मेळटले आणि मालमत्ते संबंधित वाद उणे करपाक मेळटले अशें पंचायती राज मंत्रालयान सांगलां. प्रसार माध्यमांकडेन उलयतना पंचायती राज सचीव विवेक भारद्वाज हांणी हे येवजणेखाला सुमार 3,17,000 गांवांची ड्रोनावरवी तपासणी केल्याचें स्पष्ट केलां. भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा हांच्या नवी दिल्लीतल्या राबित्या घरा राष्ट्रीय लोकशाय आघाडी एनडीए फुडाऱ्यांची काल बसका जाली. युती भागीदारीत समन्वय घटमूट करप हो बसकेचो हेत आशिल्लो. तेलुगू देशम पक्षाचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू, भाजपाचे वडील फुडारी आणि केंद्रीय घरमंत्री अमित शाह, जनता दल युनायटेड फुडारी आणि केंद्रीय पंचायती राजमंत्री राजीव रंजन सिंग, जनता दल सेक्युलर फुडारी आणि केंद्रीय जड उद्देग मंत्री एच डी कुमारस्वामी हे बसकेक हाजीर आशिल्ले. तशेंच हिंदुस्थानी आवाम मोर्चाचे फुडारी आणि केंद्रीय एमएसएमई मंत्री जीतन राम मांझी, आप दल सोनेलाल अध्यक्ष आणि केंद्रीय भलायकी राज्यमंत्री अनुप्रिया पटेल आणि राष्ट्रीय लोकमोर्चाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा हांणी बसकेत वांटो घेतलो. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी आयकतात. कर्मचाऱ्यांच्या भविष्य निधी संघटनेन म्हळ्यार ईपीएफओन अंदु ऑक्टोबरात 13,41,000 वांगड्यांची नोंदणी केल्या. कामगार आणि रोजगार मंत्रालयान वांगड्यांची रोजगार संद, कर्मचाऱ्यांच्या फायद्याविषयी वाढिल्ली जागृताय ईपीएफओच्या प्रभावी आउटरीच उपक्रमांक लागून जाऊ शकता असं सांगलंय. तात्पुरत्या आकड्याप्रमाण चालू वित्तीय वर्षा ऑक्टोबरात ईपीएफओन सुमार 7,50,000 नव्या वांगड्यांची नोंदणी केल्या. ह्या आकडेवारीत 18 ते 25 वर्षा पिरायेच्या गटाच्या वर्चस्व दिसून आयलंय, जे ह्या काळात जोडिल्या वट्ट वांगड्यातल्या 58% असा. सुमार 12,90,000 वांगडी भायर सरले आणि उपरांत परतून ईपीएफओत सामील झाले असे पगारपत्राच्या आकडेवारीतल्यान स्पष्ट जाता. हो आकडो ऑक्टोबर 2023 वर्षाच्या तुळेत वर्षाक 16.23% वाढ दाखयता. पगाराच्या आकड्यांचे लिंगवार विश्लेषण केल्यार महिन्याच्या काळात सुमार 2,09,000 बायलांक नवे वांगडी म्हणून जोडले, जे 2.12% वाढ दाखयता असं मंत्रालयान कळीत केला. भारतीय हवामान खात्यान आयज मेरेन हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू काश्मीर आणि लडाखातल्या काय वाठारांनी आयज शियेच्या ल्हारांचो अदमास उक्तायला. तशेंच फुडल्या 3 ते 4 दिसांनी हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, आसाम, मेघालय आणि राजस्थानात रातच्या आणि सकाळी दाट धुके पडू येता अशी शक्यताय खात्यान उक्तायल्या. हवामान खात्यान फुडल्या 2-3 दिसात हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि गुजरात हांचेर जगला सयत बारीक ते मध्यम पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. तशेंच आयज दर्यादेगेवेल्या आंध्र प्रदेश, ओडिशा, तमिळनाडू, पुड्डुचेरी आणि कराईकल हांचेर बारीक ते मध्यम पाऊस पडपाचो अदमास आसा. भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्याप्रमाण फुडल्या 2 दिसात देशाच्या उत्तर अस्तंत वाठाराचेर उण्यात उणे तापमान 2° सेल्सियस देऊ येता. शूटिंग. काल नवी दिल्लीत झाल्ले राष्ट्रीय नेमबाजी सर्तीत महेश्वरी चौहान आणि अनंतजीत सिंग नरुका हांच्या जोडयेन आपल्या मूळ राज्य राजस्थाना खातीर स्किट मिक्स टीम खिताब जिखलो. डॉ करणी सिंह शूटिंग रेंजात खेळिल्ल्या निमण्या खेळात उत्तर प्रदेशातल्या मेहराज अहमद खान आणि अरेबा खान हांचेर 44-43 असे जैत मेळयले. पंजाबच्या गणेमत सेखो आणि अभयसिंह सेखोन हांकां कांस्य पदक फाव झाले. वेटलिफ्टिंग म्हळ्यार वजन उखलपाच्या सर्तीत काल दोहा हांगा जाल्ल्या आशियाई कनिष्ठ खेळात मार्टिना देवीन बायलांच्या कनिष्ठ 87 किलोवेर विभागात रुप्या पदक जिखले. मणिपूरच्या 18 वर्सा पिरायेच्या मार्टिना देवीन वट 225 किलो वजन उखलून दुसरो क्रमांक मेळयलो. तशेंच क्लीन अँड जर्क यत्नाक लागून रुप्या पदक आणि स्नॅच खातीर कांस्य पदक मेळयले. कझाकस्तानात प्रवासी विमान अपघातात 30 वयर लोकांक मरण आयला. वट 70 प्रवाशांक घेऊन हे विमान प्रवास करताले. देशाच्या आपत्कालीन मंत्रालयान उण्यात उणे 30 जणांक वाचोवपाक यश आयिल्ल्याचे कळीत केला. आझरबैजान एअरलाइन्स कंपनीच्या ह्या विमानात आक्ताऊ शारा लागसार आपत्कालीन उड्डाण करपाचो यत्न करताना उजो लागलो. आझरबैजान विमान कंपनीचे विमान आझरबैजानाची राजधानी बाकू सावन रशियेतल्या ग्रोझनीक वचपाच्या वाटेर आशिल्ले. धुक्याक लागून ते वळयल्ले अशा खबराकारांनी म्हळा. आणि आता परतून एक फावट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लीत भारताच्या फुडाराची बुन्याद म्हण भुरग्यांचो भोवमान करपी वीर बाल दीस उत्सवात वाटो घेतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज नवी दिल्लीत 7 वर्गातल्या अपवादात्मक कामगिरी खातीर 17 भुरग्यांक प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार भेटयतल्यो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्या स्वामित्व येवजणेखाला 50 लाखापरस चड मालमत्ता कार्डा वाटतले. भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा हांच्या नवी दिल्लीतल्या राबित्या घरा राष्ट्रीय लोकशाय आघाडी एनडीए फुडाऱ्यांची काल बसका झाली. कर्मचारी भविष्य निधी संघटनेन अनु ऑक्टोबरात 13,41,000 वांगड्यांची भर नोंद केल्या. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.